संसारात बरे वाईट अनुभव आपणा सगळ्यांनाच पदोपदी येत असतात. अशा वेळी बरं तेवढं स्वीकारू आणि वाईट अनुभवातून मात्र पळ काढू असं करणं भ्याडपणाचं लक्षण आहे. खरं तर संसारातल्या सर्वच जबाबदाऱ्या पेलायच्या असतात आणि त्याही अगदी आनंदानं. संसार हा रडत कुढत करायचाच नसतो. एखादं नको असलेलं लोढणं समजून तो झटकून टाकायचा नसतो, तर गळ्यातल्या मौल्यवान हाराप्रमाणे जपायचा आणि कुरवाळायचाही असतो. साध्या साध्या शब्दात बहिणाबाईनं केलेलं हे जीवनाचं भाष्य फारच सुंदर आणि हृदयाला थेट जाऊन भिडणारं आहे. एखाद्या पंडिताला भला मोठा ग्रंथ लिहूनही हे जमलं असतं का? शंकाच आहे.
अरे संसार संसार जसा तावा चुल्यावर, आधी आधी हाता